ओके प्रभु जी, एक मिनट, तुम्ही नीट ऐकली नाही कथा. ते लोकेशन गोलोक वृंदावनाचं होतं, तिकडे गोवर्धन प्रकट झाले, तिकडून ते खाली आले. दॅट इज ओरिजिनल प्रकट्य. तिकडून जेव्हा भगवंताने आज्ञा दिली की भगवंत काय बोलले की तुझी ही मनस्थिती ओळखून मी आधीच त्यांना खाली पाठवलं आहे, म्हणजे ते कधीतरी तिकडून निघाले खाली यायला आणि मग पृथ्वीवरती प्रकट झाले. हां, ते ओरिजिनल त्यांचं स्थान वर आहे. तिकडून ते प्रकट होऊन लौकिक आणि पारलौकिक मार्गाने खाली आले पृथ्वीवरती आणि मग विराजमान झाले. मग त्यांची लीला केली 125 वर्ष. है ना, टेक्निकल पॉइंट आहे पण इम्पॉर्टंट आहे. हनुमान हे शिवतत्व आहे निश्चित रूपाने, कारण शंकर भगवान आहे ते विशिष्ट. येस, काय
नवीन भक्तांना काही मार्गदर्शन?
नवीन भक्तांना मार्गदर्शन, नवीन भक्तांनी जुन्या भक्तांच्या सहवासामध्ये राहावं. नवीन विद्यार्थ्याने जुने विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या सहवासात राहावं. आणि कसं राहावं? नम्रतेने राहावं. जर खरोखर वाटत असेल की नवीन भक्त आहे तर जुन्या भक्तांच्या आदरपूर्वक भावनेने राहावं, त्यांच्या मार्गदर्शनाखाली राहावं, त्यांना प्रश्न विचारावेत, शंका विचाराव्यात, निरसन करावं. आणि नवीन भक्तांनी नियमित सत्संग ठेवावा, खंड न पाडता नियमितपणे सत्संग करत राहावा. आणि नवीन भक्त जेव्हा जुने भक्त होतील, नवीन भक्त जुना भक्त होईल ना काहीतरी, तर बिलकुल गर्व करू नये की तो जुना भक्त आहे. आपण सदैव नवीनच भक्त असतो, लक्षात ठेवायचं कधी पण. पण आपले वरिष्ठ भक्त जे आहेत ते वरिष्ठच आहेत ना, आपण त्याच्यामुळेच वरती जाऊ शकतो. त्यामुळे आपण भावनेने नेहमी नवीन भक्तच राहावं. सर्वांनी ऐका, नवीन भक्त भावनेने का राहावं आपण? कारण नवीन भक्तामध्ये एक सुंदर गुण असतो, त्यांना बाकी सगळे भक्त शुद्ध भक्त वाटतात. त्यांना वाटतात मी एकटा सगळा पतित आहे आणि सगळे महान भक्त आहे त्यातले. ती एकदम सुंदर भावना आहे, कारण ती भावना अतिशय उत्कृष्ट प्रगती करता, आध्यात्मिक प्रगती करता उत्कृष्ट भावना असते. पण तो नवा भक्त काही दिवसांनी जरा वाटला की बाबा आता मी आता 5 इयर ओल्ड डिवोटी आहे, 5 वर्षाचा जुना भक्त आहे आणि हा 1 वर्षाचा आहे, हा 2 वर्षाचा, हा 3 वर्षाचा, हे माझे ज्युनियर आहेत. तिकडून त्याची आध्यात्मिक प्रगतीचा वेग जो आहे तो खुंटायला सुरुवात होते. त्याला वाटतं की आता मी पण कोणतरी आहे. त्या फुग्यात थोडीशी हवा भरली गेली की त्याला वाटतं की मी पण कोण आहे असं वाटलं. म्हणून आपण जरी सिनियर बनलो तरी मनाने नेहमी नवीन भक्तच राहावं, कारण नवीन भक्तामध्ये एक सुंदर गुण आहे, सर्वांना वरिष्ठ आणि शुद्ध भक्त म्हणून बघायचा जो गुण आहे ना, तो फार मूल्यवान गुण असतो, फार मूल्यवान. जेव्हा सगळ्या लोकांना आपण शुद्ध भक्त बघतो ना, तेव्हा भगवंत अतिशय प्रसन्न असतात. काय गोपी भरतूर पदकमलो दास दास अनुदास, भगवंत काय म्हणतात की मी कोण ब्राह्मण नाही, शूद्र नाही, राजा नाही, क्षत्रिय नाही, कोण नाही, मी फक्त गोपीनाथ जे आहेत ना, गोपींचे स्वामी जे आहेत त्यांच्या भक्तांचा मी दास 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 आहे, दासांचाही दास आहे. ही भावना जी आहे ना, ही किती पुढे गेलं तरी आपल्याला जोपासायला पाहिजे. आणि तो चॅलेंज आहे, ते फर्स्ट डेला एकदम सोपं असतं, नंतर प्रयत्नपूर्वक करायला लागतं. हरी बोल, आणि काय प्रश्न? हां, ते वृंदावनाची गोष्ट मला ठाऊक नाही. वृंदावन भगवंतांनी कसं बाटल्याची गोष्ट मला ठाऊक नाही. मला यमुनेची गोष्ट ठाऊक आहे आणि गोवर्धनाची पण ठाऊक आहे. मला अयोध्येची गोष्ट माहिती आहे. या पृथ्वीतलावरती सर्वप्रथम जे शहर आलं ते अयोध्या, सर्वप्रथम फर्स्ट सिटी एवर. पहिला सगळ्यात पुरुष कोण, सगळ्यात पहिला मनुष्य कोण, सगळ्यात मोठा मनुष्य, सगळ्यात मोठा श्राद्ध देव मनू, स्वयंभू मनू जे आहेत ना, तो पृथ्वीवरचा पहिला मनुष्य, तो रात्र राजा झाला. सॉरी हा, म्हणजे प्रश्नाचं उत्तर मी वेगळ्या पद्धतीने देतोय. तर तो म्हणाला की अरे मी राजा आहे तर मला पुरोहित पाहिजे. प्रत्येक राजाला पुरोहित असणं आवश्यक आहे. त्यांनी ब्रह्मांची पूजा केली आपल्या वडिलांची, मग वडिलांनी आपले जे पुरोहित आहेत वशिष्ठ मुनी ब्रह्मलोकातले त्यांना पाठवलं. तर पुरोहित म्हणून सगळ्यात मोठे पहिले पुरोहित कोण? वशिष्ठ मुनी. मग दोघे एकत्र आले, ते म्हणाले की राजा पण आहे पुरोहित आहे पण राज्य नाही आहे. मग त्यांनी भगवंताला साकडं घातलं. भगवंताने म्हटलं माझं अयोध्या जे आहे दिव्य अयोध्या वरचं ते पाठवतो. आणि मग ते म्हणाले की माझी दिव्य अयोध्या जी आहे ते पृथ्वीवरती साक्षात येऊन बसू शकत नाही. मग चक्राला पाठवलं चक्र. ते चक्र येऊन असं आधी बसलं राऊंड सर्कल रिंग रिंग टाईप आणि त्याच्यावरती अयोध्या येऊन बसली. म्हणजे अयोध्या पृथ्वीवर नाही आहे सुदर्शन चक्रावरती आहे. ते एक विमान आहे ते पृथ्वीवर नाही पृथ्वीच्या वर आहे ते अयोध्या. तसंच वृंदावन पण तसंच आहे. आणि त्याच्यानंतर मग ते म्हणाले की याच्यात राज्य पण झालं पुरोहित पण आले राजा पण आहे आता डीटी पाहिजे आराध्य भगवान पाहिजेत. मग त्यांनी परत ब्रह्माला साकडं घातलं कारण वसिष्ठाने आतली माहिती दिली की ब्रह्माकडे ना श्री रंगनाथ भगवंत आहेत. जेव्हा ब्रह्मा निर्माण झाले तेव्हा विष्णूने त्यांना त्यांच्या आग्रहाखातर आपली मूर्ती दिली श्री रंगनाथ आणि त्याची पूजा ब्रह्माजी त्यांच्या लोकात करत आहेत. तर म्हणलं ते छान आहे आपल्याकरता आपण ते मागू शकतो त्यांच्याकरता. ब्रह्मानं विनंती केली म्हणाले नो चान्स मुळीच देणार नाही. मग त्यांनी खूप विनंती केली. मग त्यांना त्यांनी सांगितलं वशिष्ठ मुनींनी की आपण असं करूया का आपण रंगनाथालाच विचारूया का आपण वाद घालतोय तो तुम्ही मी करत आपण त्यांनाच विचारूया ना ते काय म्हणतील ते खरं. तर ब्रह्मदेव एकदम असे खुश होऊन त्यांच्याकडे गेले की ते नाहीच म्हणणार ना ते माझेच आराध्य देव आहेत. तर ब्रह्मांनी विचारलं रंगनाथ भगवंतांना देवा तुमची काय इच्छा आहे माझ्याबरोबर राहायची इच्छा आहे की पृथ्वीकडे जायची इच्छा आहे. तर रंगनाथ म्हणाले पृथ्वीकडे जाण्याकरता मी इतकी दिवस वाट बघतो आहे वेटिंग टू गो टू अर्थ. मग काय बोलणार ब्रह्म. मग ते वशिष्ठ आणि स्वाध्यादेव म्हणू रंगनाथ घेऊन त्या खाली प्रकट झालेल्या अयोध्येमध्ये आले आणि तिकडून सर्व आपलं जीवन सुरू झालं. प्रजापत्य निर्मिती हे आवश्यक आहे. राजा पुरोहित राज्य आणि आराध्य देवता या चार गोष्टींशिवाय कुठचंही आध्यात्मिक जीवन सुरू नाही होत. अशा पद्धतीने सुदर्शन चक्रावरती अयोध्या प्रकट झाली आणि ते श्राद्धदेव म्हणू पहिले म्हणू 14 मनूमधले अशा प्रकारे हा रिपोर्ट. आणखीन काय प्रश्न. हो प्रश्न काय. तुम्ही दिवसात किती वेळा जेवता नाश्ता लंच अँड डिनर टायमिंग काय नाही सकाळी टायमिंग काय नाश्ता टायमिंग्स आहे 8 दुपारी जेवण किती वाजता 1 संध्याकाळी जेवण किती वाजता 9 तरी तुम्ही कधी मागे पुढे करता का डिनर 5 घेता का लंच सकाळी 9 घेऊन टाकता का सकाळी 5 नाश्ता करता का कधी नाही ना. ते आपण एकदम वेळेवरती करतो. तसं भगवंताचा जप करण्याला पण वेळ आहे. ते कधीही करू शकतो तसं आपण कधीही खाऊ शकतो. रात्री 1:30 पण डिनर घेऊ शकतो असा प्रॉब्लेम नाही आहे. खायला तोंड मोकळं आहे अन्न तयार आहे तर खाऊ शकतो. परंतु त्याचा पण एक विधी आहे त्याला पण एक टाइम आहे कधी करायचं. तुम्ही जर त्या वेळात तर जप केलात ना मग तुम्हाला दिवसात ड्रायव्हिंगमध्ये चालता फिरता बसता उठता ऑफिसमध्ये करायची गरज पडणार नाही. करू शकता पण गरज नाही पडणार. आम्ही नको काय करतो आम्ही सकाळी लवकर उठतो आणि आम्हाला जे काही जायचं असेल ना ऑफिसला वगैरे त्याच्या आधी आपलं प्रातर्विधी आमचं जे काय धान्यक ती उरकून घेतो आम्ही. आणि बाकी पण मी करतो प्रवासामध्ये ट्रेनमध्ये वगैरे ते आपलं एक्स्ट्रा असतं. हो जपमाळ आपल्या बरोबर असते जपमाळ कंठीमाळ आपल्या बरोबर असते आत्मावर अंगावरच असते ती काय आमची. जप माळेशिवाय जप पण करू शकतो पण तसं हाताने पण खाऊ शकतो चमच्याने पण खाऊ शकतो किंवा कोणी भरवलं तर भरून पण खाऊ शकतो. पण जप माळेमध्ये जप करणं उत्कृष्ट सगळ्यात. जसं म्हणजे आपण काय म्हणतो की आपल्या हात आपण स्वच्छ धुवून त्यास आपल्या हाताने जेवण जेवणं हे अतिशय आरोग्याकरता उत्तम असतं चमच्यापेक्षा किंवा बूट घालून बसून टाय घालून बसण्यापेक्षा. ते प्रभुपादांनी शिकवलं आपल्याला की हातपाय स्वच्छ धुवून हातापायाचे जे तंतू आहेत ना मज्जातंतू त्यांना ॲक्टिवेट करून प्रज्वलित करून त्याच्याने आपण जेवण खाल्लं की आपल्याला जे लावा रस ते लाल रस किंवा जठर रस चांगला पद्धतीने निर्माण होतो आणि पचन खूप चांगलं होतं. तशा पद्धतीने जप हा माळेवर आपण जेव्हा करतो तेव्हा त्याचा खूप जास्त लाभ होतो. नाहीतर असं पण करू शकतो पोटाने, असंही करू शकतो, कसंही करू शकतो, त्याला काही विधी असं नाही आहे. परंतु उत्कृष्ट पद्धत काय आहे? मोजू नका, म्हणजे मोजू शका ते काय, आपण काय करू शकतो म्हणजे, हां म्हणजे नियम जो आहे ना, नियम आपला, आपण कसं आता मी जेवायला बसलो, माझा जेवायचा नियम काय, मी जेवताना दोन पोळ्या भाजी सलाड भात सगळं खातो, हा माझा नियम आहे. पण मी दोन भागात पण खाऊ शकतो, आता भात पोळी खाऊ शकतो, उद्या संध्याकाळी परत दोन तासाने परत खाऊ शकतो, मी काही करू शकतो. पण एक नियम असतो ना आपला की आपण हे असं करतो, नाश्त्यामध्ये हे खातो, संध्याकाळी हे खातो, सकाळी उठल्यावर रात्री दूध पितो. ते नियम कशा करतायत? चांगले आरोग्याकरता नियम आहेत ते. नाहीतर आपण दिवसभर करू शकतो पण त्याने आरोग्य राहत नाही असं नाही होऊ शकत, आरोग्य राहू शकत नाही. तर संक्षिप्त उत्तर तुमचं असं आहे की संत लोकांनी सर्वांनी संख्यापूर्वक नाम गान नटी भी, सर्वांनी माळ घेऊन संख्यापूर्वक योग्य वेळी जप केलेला आहे. बेस्ट समय आपण पण, आपण जर आपला बेस्ट रिझल्ट हवा असेल, चांगला परिणाम हवा असेल, चांगलं फळ हवं असेल, तर त्या गोष्टी योग्य वेळी कराव्यात, म्हणजे योग्य लाभ मिळणार. काय करणार, त्यांना करू दे आपलं काम. त्यांना तुम्ही ना असं मंदिरात जेव्हा याल ना तेव्हा तुम्हाला काहीतरी प्रसाद मिळेल ना, काहीतरी थोडं त्यांच्याकरता घेऊन त्यांना देत राहा, कायमचा कायमचा त्यांना चारत राहा, प्रसाद शांतपणे वर्षानुवर्ष चारत राहा. निश्चित रूपाने ते नियमितपणे तुम्ही दिलेल्या प्रसादामुळे त्यांच्या मतीमध्ये फरक पडणार आणि तुम्हाला दिसेल तुमच्या घरातून त्या दिवशी ना मांसाहार हद्दपार होईल. हे मी पाहिलं आहे खूप लोकांच्या घरी, आमच्या घरी पाहिलेलं आहे. ते आपल्याला श्रद्धा असली पाहिजे की प्रसाद आहार आहे जो ग्रहण आहे ना, प्रसाद ग्रहण करण्याची पद्धती जी आहे ते आपण जेव्हा इतरांना करवतो त्यावेळी निश्चित रूपाने त्यांच्या मतीमध्ये फरक पडतो, निश्चित रूपाने. तो प्रकट व्हायला वेळ लागेल पण होणार निश्चित, वेळ लागेल. तितका संयम आपली पण परीक्षा आहे, त्यांची पण ती, त्यांचं पुण्य जे काय असेल ते. तुम्ही तेवढं करत राहा, तुम्ही येत राहा, आपला नियम पाळत राहा, आपण विचलित होऊ नका, त्यांच्यामध्ये वाहून नका जाऊ. आता वाटलं अरे आज रविवार आहे, आता काय सण सण पण नाही आहे, काय विधी पण नाही आहे, तर आता चिकन बनवलं आहे, आता एवढं प्रेमाने तर आपण खाऊ आ दिवशी काय, तर इतके महिने नाही खाल्लं, नाही ते सोडून नाही, वन्स गॉन फॉर एवर. पुन्हा पुन्हा हां आपण कशी उलटी केली तर आपण ती खातो का परत कधी? नाही खात. ती उलटी जेव्हा केली किंवा विष्ठा टाकून दिली ते ग्रहण नाही आपण कधी करत. तसे आपण ते सोडून दिलं आहे, चहा कॉफी कांदा लसूण, ते पुन्हा पुन्हा मग ते सोडलेलं ग्रहण नाही करायचं, इट्स नॉट गुड. आपण त्याग केलेली वस्तू पुन्हा ग्रहण करणं ही आपल्याकरता योग्य नाही. आपण स्थिर राहायचं आणि संयमाने त्यांना ते देत राहायचं, निश्चित तुम्हाला बदल दिसणार 100%. आणि काय प्रश्न तुमचा? कारण अंतर्द्वीप मायापूरमध्ये आहे आणि ती औदार्य भूमी आहे, कृपा करायची भूमी आहे, त्या सगळं संक्षिप्त आहे. अंतर्द्वीपमध्ये काय संक्षिप्त नाही आहे? अपराध नाही घेत भगवंत, इतक्या इतक्या प्रयत्नाला इतका इतका लाभ देतात. त्या नवद्वीपाचं महात्म्य आहे ते, सगळं संक्षिप्त आहे तिथे. तिकडे ना एक गोवर्धन आहे, एका मिनटात परिक्रमा करू शकता. कुठे? चैतन्य मठमध्ये भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकुरांच्या घरी, त्यांची ते समाधी पण आहे, तिकडे एक वर्धन आहे. एक मिनिट लागतो, एक मिनिट आपल्याला ते प्रार्थना करून 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 8 तास होईल की नाही होईल की नाही माहीत नाही, असं करत करत आपण करतो ना ती परिक्रमा एका तासात होते. आणि तिकडे तुम्ही जे गोवर्धन इकोलेजमध्ये या ते 3 मिनिटात परिक्रमा होते. म्हणजे ते कसं, कारण काय आहे की दया जेव्हा वाढते ना, भगवंताची औदार्य वाढते ना, तेव्हा तीच तीच गोष्ट अधिक अधिक सुलभ सुलभ होत जाते. वृंदावन धाम हे माधुरी धाम आहे, तिकडे अपराध पण घेतला जातो, चुका पण दंडित होतात, सर्व काही नॉर्मल आहे तिकडे. पण त्या सगळ्या नॉर्मल गोष्टी एकदम तिथे दयाळू बनतात सगळ्या गोष्टी. नरसिंह भगवान एवढे क्रोध वाले ते जाऊन तिकडे बसले मायापूरला, ते क्रोध विसरून गेले, ते पण दयाळू बनले, औदार्यवाले बनले. एवढा क्रोध, मूर्तिमान क्रोध, ते देव भगवंत नरसिंह भगवान तिकडे बसले जाऊन ते पण अपराध घेत नाही आजकाल. ते पण एकदम असे गेले म्हणजे त्या वातावरणाच्या परिणामात ते पण बुडून गेले. असा ते माधुरधाम आहे. म्हणून तिकडे सगळं सुलभ आहे. म्हणून काय म्हणतात की तुम्हाला यात्रा जर करायचीच असेल सुरुवातीला तर प्रथम मायापूरची यात्रा करा. तिकडे काय पहिल्या यात्रा काय चुकापिका होतील तर त्या गंभीरपणे घेतल्या जाणार नाहीत. मायापूरला जा, यात्रा करायची सवय करून या, मग वृंदावनला जा. कारण वृंदावनला यात्राचे नियम कडक असतात, ते अपराध नाही करू शकत तुम्ही. लेने के देणे पड जायंगे. इथले पहिली यात्रा जी आहे ती वृंदा मायापूरची करा, मस्त पैकी या. मग वृंदा अरे खाली नका ठेवू, ती बाळ वर ठेवा. ओके, जय जय श्री राधे श्याम.